दरवाजावर नजर खिळते, वाट पाहुनी आई झुरते. दरवाजावर नजर खिळते, वाट पाहुनी आई झुरते. सुखदुःखांचे पेच सोडवताना बाळ आईच्या पदरात शिरते. ज्यांना नाही आई त्यांना विचारा, ज्यांना नाही आई त्यांनाच विचारा, ठेच लागता कोण कळवळते. देवाने आई होण्या प्रयास केला, देवाने आई होण्या प्रयास केला, त्याचाच दगड झाल्याचे कळते. का भजू मी, का पुजू मी देवदेवता, का भजू मी, का पुजू मी देवदेवता, आईपेक्षा का कोणी मोठे ठरते. माझ्या तुझ्या सरते शेवटी जीवा, हातात माती आणि माता उरते.